आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला, युवा आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची तरतूद असलेला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरीकडे प्रस्थान. महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विक्रमी कामगिरी. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच दिवशी केल्या 525 धावा. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज होणाऱ्या अंतिम सामन्याची उत्कंठा. आता सविस्तर बातम्या. राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. महिला, शेतकरी, दुर्बल घटक आणि युवकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महसुली जमा 4,99,463 कोटी रुपये तर महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये अपेक्षित आहे. महसुली तूट 20,051 कोटी रुपये. राजकोषीय तूट 1,10,355 कोटी रुपये आहे. विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर राज्यभरात एकसमान करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी काल केली. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेलवरचा व्हॅट सध्याच्या 24% (21%) प्रस्तावित केला आहे. यामुळे डिझेल आणि पेट्रोल स्वस्त होईल. वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार असून पंढरपूर वारीच्या जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. वारीतल्या मुख्य दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये तर निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. महिलांसाठी या अर्थसंकल्पात विशेष योजना प्रस्तावित असून 21 ते 60 वयोगटातल्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर्षीच्या जुलैपासून लागू होणार आहे. त्याकरता दरवर्षी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलिंडर्स मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही जाहीर करण्यात आली आहे. ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणाही करण्यात आली असून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI, जागतिक कौशल्य केंद्र, कौशल्य विद्यापीठ अशा विविध संस्थांचं बळकटीकरण करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून आता दरमहा 1,000 ऐवजी 1,500 रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल. दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना जाहीर केली आहे. बारी समाजाच्या विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला. मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. गाव तिथं गोदाम, बांबू शेतीसाठी अनुदान, सौर कृषी पंप अशा योजनाही अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं महिला युवक शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना बळ देणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तर अतिशय प्रगतीशील समाजातल्या सर्व महत्वाच्या घटकांचा विचार करणारा, त्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा पोकळ घोषणांचा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला पोकळ घोषणांचा हा अर्थसंकल्प असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत मदत देऊ असं आश्वासन सरकारनं काल विधानसभेत दिलं. कोणत्याही पबमध्ये वय न तपासता प्रवेश दिला तर पबचा परवाना रद्द केला जाईल, तसंच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना दिली. नीट गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामात काल वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली, मात्र त्यामध्येही अनेकदा विरोधकांकडून अडथळे येत गेले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
टाळ मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात तुकोबांच्या पालखीनं काल पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. तत्पूर्वी मंदिर समितीकडून सोहळ्याच्या कार्यक्रमांना काल पहाटेपासूनच सुरुवात झाली होती. देहूतील सर्व प्रमुख मंदिरात पहाटेच्या पारंपरिक महापूजा आणि काकड आरती झाल्यानंतर सकाळी गाथाभजन झालं. प्रथेप्रमाणे देहूकरांचं काल्याचं कीर्तन देखील झालं. जुन्या परंपरेनुसार कोल्हापूर संस्थानच्या छत्रपती घराण्याकडून आणलेल्या राजाश्रयाच्या जरी पताका देहूकरांना प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी घोडेकर सराफ यांच्याकडून मुख्य भजनी मंडपात तुकोबांच्या पादुका आणण्यात आल्या. दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत पादुकांची महापूजा झाल्यानंतर देऊळवाड्यातून पालखीनं पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. मंदिर प्रदक्षिणा करून पालखीचा काल देहूत इनामदारवाड्यात मुक्काम होता. आज सकाळी हा पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले, देहू.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज अलंकापुरीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. आज पालखी सोहळ्याचा मुक्काम आजवघरी म्हणजे जुन्या गांधीवाड्यातच असेल. उद्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची पालखी पुण्यात दाखल होत आहे. समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. कडवंची गावाजवळ 2 मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कालपासून चेन्नईत सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं एका दिवसात 525 धावांचा डोंगर रचत विक्रम नोंदवला. स्मृती मंधानानं शतक तर शेफाली वर्मानं द्विशतक झळकावलं. या दोघींनी केलेली 292 धावांची भागीदारी हाही एक विक्रम आहे. स्मृतीनं 149 तर शेफालीनं 205 धावा केल्या. शेफाली सर्वात जलद शतक करणारी महिला फलंदाज ठरली. तिनं 113 चेंडूत शतक साकारलं. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस इथं रंगणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळे आजचा सामना जिंकून विजेतेपदाचा चषक उंचावण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महिला युवा आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची तरतूद असलेला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरीकडे प्रस्थान, महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विक्रमी कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच दिवशी केल्या 525 धावा आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज होणाऱ्या अंतिम सामन्याची उत्कंठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.